लोकसभेत नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. लोकसभेच्या पहिल्या पावण्यावेल्या वेंचणुके खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाचो आयचो निमाणो दीस. पहिल्या पावण्यार 17 राज्यां आनी 4 केंद्रशासित प्रदेशांनी 102 लोकसभा सुवातांखातीर 19 एप्रिलाक मतदान जातले, जाल्यार दुसऱ्या पावण्या खातीर अधिसुचोवणी फाल्यां जारी जातली. हातूंत 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांतल्या 89 लोकसभा सुवातांखातीर वेंचणूक जातली. केरळांत 20 सुवातो, कर्नाटकांत 14 सुवातो, राजस्थानांत 13 सुवातो, उत्तर प्रदेश आनी महाराष्ट्रात दरेकी 8 सुवातो, मध्य प्रदेशात 7 सुवातो, आसाम आनी बिहारात दरेकी 5 सुवातो, अस्तंत बंगाल आनी छत्तीसगडात दरेकी 3 सुवातो आनी मणिपूर, त्रिपुरा आनी जम्मू काश्मीरात दरेकी 1 सुवातेर वेंचणूक जातली. उमेदवारी अर्ज 4 एप्रील मेरेन दाखल करू येतात. उमेदवारी अर्जाची छाननी 5 एप्रिलाक जातली, जाल्यार मतदान 26 एप्रिलाक जातले. जम्मू काश्मीरात उमेदवारी अर्जाची छाननी 6 एप्रिलाक जातली. आयज राष्ट्रपती भवनात जाल्ल्या सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 5 देशांच्या राजदूतांकडल्यान वळखपत्रां स्विकारली. हातूंत फिलिपिन्सचो राजदूत जोसेल फ्रान्सिस्को इग्नाशियो, उझबेकिस्तानाचो राजदूत सरदौर रुस्तमबायव, बेलारुसाचो राजदूत मिखेल कास्को, केनियाचो उच्चायुक्त पीटर मैना, मुनीरी आनी जॉर्जियाचो राजदूत वाक्तांग जाओश विली हांचो आस्पाव आसा. फाल्यां सावन नवी दिल्लीत लष्करी कमांडर परिषद सुरू जातली. परिषदे वेळार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हाजीर आशिल्ल्या पंगडाक मार्गदर्शन करतले आनी 2 एप्रिलाक वरिष्ठ लष्करी फुडाऱ्यांकडेन संवाद साधतले. पहिल्या दिसका लष्करी मुखेल जनरल मनोज पांडे आभासी पावण्यार सहभागी लष्करी कमांडरां वांगडा संवाद साधतले. तांचे यजमानके खाला लष्कराच्या गट विमो गुंतवणूक सल्लागार समितीची बसका जातली. राजकीय इच्छेच्या बळग्यार एरोस्पेस शक्त दुश्मनाच्या वाठारा परस चड प्रभावी जावंक शकता हे बालाकोट लष्करी कारवायेन सिद्ध केला अशे वायुदळ मुखेल एअर मार्शल VR चौधरी हांणी म्हटला. ते आयज नवी दिल्लीत एरोस्पेस पॉवर इन फ्युचर कॉन्फ्लिक्ट ह्या विषयाचेर जाल्ल्या 15व्या मुजुमदार एरोस्पेस आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उक्तावण सुवाळ्यात उलयताले. दर वर्सा विंग कमांडर KK मुजुमदार हांच्या उगडासाक हो परिसंवाद आयोजित करतात. कलम 370 रद्द करून नरेंद्र मोदी सरकारान जम्मू काश्मीरात उदरगतीचो मार्ग उक्तो केला अशे केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी सांगले. ते आयज जम्मूच्या झज्जर कोटली हांगा प्रसार माध्यमांकडेन उलयताले. एनडीएच्या फाटल्या 10 वर्सात जम्मू काश्मीरात दरेका मळार व्हड प्रमाणात उदरगत जाल्या, तशेंच जम्मू काश्मीरात कायदो आनी सुवेवस्थेत सुदारणा जाल्यान सशस्त्र दळ आनी खाशेल्या दळांची गरज उणी जाल्या अशें तांणी मुखार सांगले. भाजपाचे वडील फुडारी आनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी आयज महाराष्ट्रातल्या नागपूर लोकसभा सुवाते खातीर उमेदवारी अर्ज दाखल केलो. ह्या वेळार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनी महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हाजीर आशिल्ले. इतले मजगती लोकसभा वेंचणुके खातीर शिवसेना उद्धव ठाकरे गटान महाराष्ट्रात 17 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. हातूंत दक्षिण मुंबईत परतून एक फावट खासदार अरविंद सावंत, ठाणे हांगा राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊत, उस्मानाबादेत ओमप्रकाश निंबाळकर आनी परभणीत संजय जाधव हांका उमेदवारी दिल्या. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हळ्यार PIB लोकसभा वेंचणुकेचे कव्हरेज दिवपी प्रसार माध्यमातल्या व्यक्तींखातीर एक खाशेली संकेतथळ PIB.gov.in/elect2024/index.aspx सुरू केला. ह्या संकेतथळार डिजिटल फ्लिपबुक सारखी खाशेलीपणां आसात, जातूंत वेगवेगळे विश्लेषण आनी सांख्यिकी संबंधित लेख आसपावल्यात. संकेतथळार उपलब्ध आशिल्ली माहिती प्रसार माध्यमातल्या व्यक्तींनी वेंचणुके संबंधित लेख बरोवपाक वापरू येता. CUET UG 2024 परिक्षे खातीर ऑनलाईन अर्ज सादर करपाची मुजत ह्या महिन्याच्या 31 तारखेमेरेन वाढयल्या. उमेदवार आनी हेर भागधारकांचे विनंतीचेर हो निर्णय घेतला अशें UGCचे अध्यक्ष M जगदेश कुमार हांणी सांगले. ही परिक्षा भारताभायर 26 शारांनी जाल्यार भारतात 380 शारांनी जाता. IPL क्रिकेट सर्तीत आयज सांजे 7:30 वरांचेर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानार सनरायझर्स हैदराबाद आनी मुंबई इंडियन्स पंगडा मजगती खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.